आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध जिल्ह्यातल्या विकास कामांना मंजुरी. 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा होणार. पंतप्रधानांच्या हस्ते आज वाशिम मुंबई आणि ठाण्यातल्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी. रेल्वेचं खासगीकरण कधीच होणार नाही रेल्वेमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत गावठाणाबाहेरील शहरातल्या बहुमजली इमारतींखाली तसंच वाणिज्य आणि औद्योगिक वापरातल्या जमिनींवरचा अकृषी कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास 2 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद कालच्या बैठकीत करण्यात आली. पुणे शहराभोवतीच्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पालाही यात मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात दौंड इथं बहुउद्देशीय सभागृहासाठी नगरपंचायतीला शासकीय जमीन उपलब्ध करून देणं, नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या किकवी प्रकल्पाशी संबंधित विविध कामांना मान्यता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पूर्णा नदीवरच्या 10 साखळी बंधाऱ्यांना मान्यता, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्याला काल मान्यता देण्यात आली. ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना, लहान विद्युत प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचा बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकास करणं, कोकण आणि पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 कंपन्या स्थापन करण्याला मान्यता, त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्र स्थापन करणं, जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे निर्णय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं. तसंच 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काल राज्यात ठिकठिकाणी विविध संस्था संघटनांकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवातर्फे पुण्यात झालेल्या आनंदोत्सवाला केंद्रातले राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह साहित्य सामाजिक संस्था शिक्षण कला क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फटाके वाजवून एकमेकांना पेढे देऊन हा आनंद साजरा केला. नाशिकमध्ये शिवसेनेतर्फे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मारकस्थळी जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. वाशिम इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. संध्याकाळी पंतप्रधान ठाण्यातल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. मुंबईतल्या मेट्रो मार्ग 3 च्या आरएजेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनाच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी युनेस्कोच्या पथकानं काल प्रतापगडाला भेट दिली. यावेळी पथकानं किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली. किल्ल्याची तटबंदी आणि अन्य वास्तूंची जपणूक करणाऱ्या सेवेकऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. सर्वसामान्यांच्या प्रवासाचं प्रमुख साधन असलेल्या रेल्वेमध्ये केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात मोठी गुंतवणूक केली आहे असं सांगून रेल्वेचं खासगीकरण कधीच केलं जाणार नाही असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नाशिक इथं केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय सुरक्षा दलानं विकसित केलेल्या सज्ञान या कायदेविषयक मार्गदर्शन करणाऱ्या मोबाईल ऍपचं लोकार्पण वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना वैष्णव म्हणाले,
नाशिक से पुणे की सेमी हायस्पीड रेल का उसका प्रोजेक्ट कम्प्लीट बनाया गया. उसको आगे ले जाने में एक बीच में अड़चन आ रही है जिसको हम सॉल्व करने में लगे हुए हैं. कोडार जो जगह है वहां पर बहुत बड़ा टेलीस्कोप है. वो टेलीस्कोप इस अलाइनमेंट में आ रहा है और वो छोटी मोटी व्यवस्था नहीं है, बड़ा कैंपस है, विशाल कैंपस है और दुनिया के 23 देशों में मिलकर वो बनाया हुआ है. तो उसको बाईपास करके कैसे अलाइनमेंट हो उस पर अभी काम चल रहा है.
राज्यातल्या 132 रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण करण्यात येत असून यात नाशिक रोड नांदगाव लासलगाव रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. कांदा द्राक्ष डाळिंब आणि केळी उत्पादकांसाठी त्यांच्या एकूण मागणीनुसार विशिष्ट आकाराच्या बोगी तयार करण्यात येणार आहेत असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दहिवडी माळणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातली लांबी जवळपास 600 किलोमीटरपर्यंत पोहोचली असून सांगली तासगाव बाह्यवळण मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दहिवडी माळणी विटा रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन काल गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असं गडकरी यावेळी म्हणाले. नवी मुंबई पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग बांधायचं ठरवलं असून या मार्गावर 5 ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नवीन सभागृहाचं उद्घाटन आणि अमृत महोत्सवी स्मरणिकेचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले,
रयतेचा राजा जाणता राजा आणि राजाच्या आदर्शाबद्दलची जेवढी काही गुणविशेषता असेल त्या प्रत्येक कसोटीवर 100% उतरणारा राजा, आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श शासक, कर्तव्यनिष्ठ, न्यायनिष्ठू आणि रयतेबद्दल पूर्ण समर्पित भावनेने काम करणारा त्यागी तपस्वी राजा हे खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण विस्तारवादी नव्हतं. आपण खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतो की पहिले विश्वाचं कल्याण हो, असं कधी म्हणत नाही की माझं कल्याण पहिले हो. आणि म्हणून सर्वांच्या बाबतीमध्ये मनामध्ये सहिष्णुता, सर्वसमावेशकता, सहजता, सरलता, सौजन्यता हे राजांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं गुण. इतिहास आपल्याकरता याकरता महत्वाचा आहे की भूतकाळाच्या इतिहासाचं वर्तमान काळात जर स्मरण केलं तर भविष्य काळ कसा घडवायचा याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळते.
रत्नागिरी जिल्ह्यात 29,550 कोटी रुपयांच्या 2 प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सेमीकंडक्टर निर्मिती आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातले हे प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातल्या वाटत आणि झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात होणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कालचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा पुढे ढकलला असून आता राहुल गांधी आज सकाळी 8:30 कोल्हापुरात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरू होणं गरजेचं असून त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना राज्य शासनाला करणार आहे असं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी सांगितलं. ते काल बुलडाणा इथं बोलत होते. जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार, खेळाडू आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी काल विविध विषयांवर चर्चा करून शासनाच्या उपाययोजना सांगितल्या. महिलांच्या T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात काल भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 58 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ 102 धावांवर गारद झाला. येत्या 24 तासात राज्यातल्या सर्व विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध जिल्ह्यातल्या विकास कामांना मंजुरी. 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा होणार. पंतप्रधानांच्या हस्ते आज वाशिम, मुंबई आणि ठाण्यातल्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी. रेल्वेचं खासगीकरण कधीच होणार नाही, रेल्वेमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.